आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मुंबईत गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या जागतिक वेव्ज अर्थात जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेचा आज होणार समारोप। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वायुसेनेचे प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग यांची घेतली भेट। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 12वी परीक्षेचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार। आणि विदर्भात पुढील 3 दिवस वादळी पर्जन्यमानाचा हवामान खात्याकडून इशारा। चंद्रपूरमध्ये गारपीट। आता सविस्तर बातम्या। मुंबईत गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या जागतिक वेव्ज अर्थात जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेचा आज समारोप होत आहे। चित्रपट निर्मिती या विषयावर सत्र आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन आज करण्यात आलं आहे। या कार्यक्रमात 90 अधिक देशातले 10,000 अधिक प्रतिनिधी सहभागी झाले आहेत। केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी एका सांस्कृतिक सत्राला संबोधित करताना वेव्जमध्ये सहभागी झालेला प्रत्येक निर्माता एक स्टार म्हणून उदयास येत असल्याचं सांगितलं। क्रिएट इन इंडिया चॅलेंजमध्ये भाग घेणाऱ्या संगीतकारांनी त्यांच्या सादरीकरणाद्वारे भारताचं सार टिपलं आहे असं जाजू यांनी नमूद केलं। आकाशवाणीसोबत बोलताना जाजू म्हणाले की वेव्ज गुंतवणूक व्यवसाय कला आणि संस्कृतीसाठी एक अविश्वसनीय टप्पा आहे जो स्वतःला लोकचळवळ म्हणून स्थापित करत आहे।
अपने आप में अविस्मरणीय रहा है। ना केवल इंटरनेशनल पार्टिसिपेशन बहुत जोरदार था, साथ ही साथ बिजनेस भी बहुत हुआ है। इन्वेस्टमेंट अनाउंसमेंट्स हुए हैं, वेव्स बाजार में खरीद फरोख्त हुई है, वर्ल्ड की टॉप मीडिया एंटरटेनमेंट कंपनीज यहाँ पर शामिल रही, कल्चरल प्रोग्राम बहुत अच्छे रहे, किसी किस्म का हमें कोई कंप्लेंट यहाँ पर नहीं मिला और अपने आप में एक पीपल्स वेव्स बन के निकल के आया है ये पहला एडिशन।
दरम्यान आज परिषदेच्या समारोपाच्या दिवशी इन्फ्लुएन्सर्ससाठी सोशल मीडिया जाहिरातींसाठी सर्वोत्तम पद्धती या विषयावर एक समर्पित ब्रेकआउट सत्र आयोजित करण्यात आलं होतं। पॅनलमध्ये सहेली सिन्हा, संचालिका ASCII, शिबानी अख्तर, चित्रपट अभिनेत्री आणि इन्फ्लुएन्सर मयंक शेखर यांचा समावेश होता। तुमची विश्वासार्हता जपा, तुमच्या सीमा निश्चित करा, प्रामाणिकपणे संवाद साधा असा सल्ला यावेळी सदस्यांनी सोशल मीडियामधील इन्फ्लुएन्सर्सना दिला। याशिवाय आज परिषदेत ओटीटी प्लॅटफॉर्म, कंटेंट पायरसी तसंच मनोरंजन स्टार्टअपमध्ये गुंतवणूक या विषयावर सुद्धा चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। कम्युनिटी रेडिओच्या देशभरात सुरू असलेल्या कार्याची माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी प्रशंसा केली आहे। ते काल मुंबईत वेव्ज परिषदेत कम्युनिटी रेडिओच्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना बोलत होते। नवोन्मेष श्रेणीत सांगली जिल्ह्यातल्या येरळा वाणी या कम्युनिटी रेडिओला राष्ट्रीय पातळीवर पहिला पुरस्कार प्रदान करण्यात आला। राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल बोलताना येरळा वाणीच्या केंद्र अधिकारी नीता जोशी म्हणाल्या,
एका कुटुंबामध्ये वारंवार मुलीच होतात म्हणून त्या स्त्रीचा छळ होत होता, तिचा नवरा दुसरं लग्न करणार होता, पण दरम्यान त्याच्या ऐकण्यामध्ये येरळावाणीवरचा कार्यक्रम आला, ज्या कार्यक्रमामध्ये मुलीच होण्यासाठी स्त्रीच जबाबदार आहे असं नाही तर पुरुष हा जबाबदार आहे असं सांगताना डॉक्टरांनी एक्स आणि वाय गुणसूत्रांची माहिती दिलेली होती। ही माहिती ऐकल्यानंतर तिच्या नवऱ्यानं दुसऱ्या लग्नाचा निर्णय बदलला आणि या मुली म्हणजे माझी मुलंच आहेत, म्हणजे मुलगेच आहेत असं त्यानं आपल्या आई वडिलांना समजावून सांगितलं आणि त्यानंतर या कुटुंबामध्ये जो बदल झाला या सगळ्याविषयी आम्ही एक कार्यक्रम तयार केला ज्यामध्ये सुनंदाची मुलाखत घेतली आणि हा ऑडिओ प्रोग्राम आम्ही स्पर्धेसाठी पाठवला। तर कम्युनिटी रेडिओ स्टेशनच्या या स्पर्धेमध्ये मोस्ट इनोव्हेटिव्ह प्रोग्राम इन कम्युनिटी एंगेजमेंट या कॅटेगरीमध्ये हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त।
जत तालुक्यातील जालिहाळ, बुद्रुक आणि परिसरात या केंद्राचं प्रसारण ऐकू येतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी वायुसेनेचे प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग यांची भेट घेतली। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची आहे। दरम्यान पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान आणि पाकिस्तानी नेते बिलावल भुट्टो यांच्या एक्स अकाउंटवर आज भारतानं बंदी घातली। पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानची चोहो बाजूंनी नाकाबंदी करायला सुरुवात केली आहे, त्याअंतर्गतच ही कारवाई करण्यात आली आहे। राजस्थानच्या श्रीगंगानगर इथं भारतीय हद्दीत आलेल्या पाकिस्तानी सैनिकाला भारतीय जवानांनी ताब्यात घेतलं। या पाकिस्तानी सैनिकाची सीमा सुरक्षा दलाकडून चौकशी सुरु आहे। यानंतर सुरक्षा दलानं श्रीगंगानगर भागात सुरक्षा व्यवस्था आणखी वाढवली आहे. भारत निवडणूक आयोग लवकरच संबंधित भागधारकांसाठी विविध कामांकरता उपयोगी पडेल असं ईसीआयएनईटी हे मोबाईल एप लॉन्च करणार आहे. आयोगाच्या सध्या अस्तित्वात असलेल्या विविध 40 मोबाईल आणि वेबसाईट एपचा समावेश या एकाच एपमध्ये असेल. या एपचा उपयोग मतदार, निवडणूक अधिकारी, राजकीय पक्ष आणि समाजातले इतर विविध संबंधित घटक करू शकतात. ईसीनेटचा दर्शनी भाग हा दिसायला आकर्षक असेल, तसंच वापरायला सोपा असेल. तसंच या एपमुळे विविध एप्स डाऊनलोड करून त्यात वेगवेगळं लॉग इन करून मग माहिती संकलित करायचं जिक्रीचं काम या नव्या एपमुळे वाचणार आहे. तसंच या नवीन एपवर मिळणारी माहिती ही आयोगाकडून दिली जाणारी अधिकृत माहिती असल्यानं ती त्याची विश्वासार्हताही अधिक असेल. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 12वी परीक्षेचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येतील. वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठीची नीट ही चाचणी परीक्षा आज होत आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीएच्या वतीनं आज देशातल्या 5,000 केंद्रांवर आणि परदेशातील 13 केंद्रांमध्ये ही परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी 22.5 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून राज्यात 35 शहरांमध्ये 2,79,000 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. हवामान. पूर्व विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तसंच अमरावती आणि यवतमाळ इथं पुढील 3 दिवस तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असून 5 ते 6 मे दरम्यान भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली इथं अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट देखील घोषित करण्यात आला आहे. दरम्यान आज सर्वात जास्त तापमान अकोला इथं 44.3 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. नागपूरचं तापमान 41.6 अंश सेल्सिअस होतं. नागपूरमध्ये संध्याकाळपासूनच ढगाळ वातावरण असून नागपूर, चंद्रपूर, वर्धा इथं 1 तासात गारपिटीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. आज दुपारच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा वर्षाव झाला. या गारपिटीमुळे आंबा आणि पालेभाज्यांच्या पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये राजस्थान रॉयल्सनं काही वेळापूर्वी कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर 207 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यजमान कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 3 षटकात 2 गडी गमावून 26 धावा केल्या होत्या. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत कोलकातानं निर्धारित 20 षटकात 4 बाद 206 धावा केल्या. आंद्रे रसेलनं नाबाद 57 आणि अंगकृष्ण रघुवंशी यांनी 44 धावा केल्या. राजस्थानकडून जोफ्रा आर्चर, युद्धवीर सिंग चरक, महेश थिक्षन आणि रियान पराग यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात धर्मशाला इथं होणार आहे. संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेला आजपासून बिहारमध्ये सुरुवात होत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते आज संध्याकाळी पाटणा इथं या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे देखील यावेळी उपस्थित असतील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुंबईत गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या जागतिक वेव्ज अर्थात जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेचा आज होणार समारोप. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वायुसेनेचे प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग यांची घेतली भेट. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 12वी परीक्षेचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार आणि विदर्भात पुढील 3 दिवस वादळी पर्जन्यमानाचा हवामान खात्याकडून इशारा. चंद्रपूरमध्ये गारपीट. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.